आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अवकाळी पावसाशी संबंधित नियमांनुसार सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. नागपुरात आयोजित 68व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटच्या समारोपीय सोहळ्याला केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांची उपस्थिती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना राज्यासह देशभरातून अभिवादन. आणि येत्या काही तासात नागपूरसह यवतमाळ अमरावती अकोला आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये हलक्या पर्जन्यवृष्टीची शक्यता. आता सविस्तर बातम्या. अवकाळी पावसाशी संबंधित नियमानुसार सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते नागपुरात नियोजन भवन इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्य शासनानं महसूल विभागासाठी 35,600 नवीन पदांना मंजुरी दिल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. या मंजुरीमुळे राज्यात 11 नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयं 8 नवीन SDO कार्यालयं 2 नवीन तहसीलदार कार्यालयं आणि 79 अप्पर तहसीलदार कार्यालय तयार होणार आहेत. जनविश्वास तरतुदींमधील सुधारणा विधेयक 2026 काल संसदेत संमत झालं. राज्यसभेत काल या विधेयकाला मंजुरी मिळाली. लोकसभेत 1 एप्रिललाच हे विधेयक मंजूर झालं होतं. या विधेयकाअंतर्गत केंद्र सरकारच्या 23 मंत्रालयांच्या अखत्यारीतील 79 केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणांची तरतूद आहे. त्याअंतर्गत 717 तरतुदींमधल्या फौजदारी गुन्हेगारीचं स्वरूप काढून टाकलं गेलं आहे. तर 67 तरतुदींमध्ये नागरिकांच्या जीवन सुलभतेच्या अनुषंगानं सुधारणा केल्या गेल्या आहेत. हे विधेयक संमत झाल्यामुळे देशात व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेला मोठी गती मिळेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या विधेयकामुळे प्रलंबित प्रकरणांचा वेगानं निकाल लागेल आणि तरतुदींमधल्या फौजदारी गुन्हेगारीचं स्वरूप काढून टाकल्यामुळे न्यायालयीन खटल्यांचा भार कमी होईल असंही त्यांनी म्हटलं आहे. INS तारागिरी ही अत्याधुनिक युद्धनौका आज समारंभपूर्वक नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम इथल्या नौदलाच्या गोदीत हा समारंभ पार पडला. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडनं ही युद्धनौका बांधली असून या युद्धनौकेची 75% बांधणी स्वदेशी आहे. प्रोजेक्ट 17A अंतर्गतची ही चौथी नौका आहे. ही युद्धनौका अभेद्यतेची अनेक प्रगत वैशिष्ट्य आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहे. INS तारागिरी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानं नौदलाची युद्ध सज्जता आणि तांत्रिक क्षमता वाढली आहे. राजनाथ सिंग यांनी या समारंभाला संबोधित केलं. केंद्र सरकारनं LPG गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांची साठेबाजी तसंच काळाबाजार रोखण्यासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ नीरज मित्तल यांनी यासंदर्भात राज्यांना पत्र पाठवलं आहे. काही भागात पसरणाऱ्या अफवांमुळे नागरिक घाबरून जाऊन मोठ्या प्रमाणात इंधन आणि गॅस खरेदी करत असल्याचं समोर आलं आहे. या अफवांना आळा घालण्यासाठी माध्यमांद्वारे वस्तुनिष्ठ माहिती प्रसारित करावी अशा सूचना डॉ मित्तल यांनी दिल्या. देशातील सर्व तेलशुद्धीकरण प्रकल्प पूर्ण क्षमतेनं सुरू असून कच्च्या तेलासह पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असं मंत्रालयानं स्पष्ट केलं. तसंच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्था NTA मार्फत ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा म्हणजेच JEE मेनच्या दुसऱ्या सत्राला कालपासून सुरुवात झाली. 8 एप्रिलपर्यंत चालणारी ही परीक्षा देशातील 304 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये सुमारे 566 परीक्षा केंद्रांवर होत आहे. या परीक्षेसाठी सुमारे 11,23,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. दरम्यान सौदी अरेबियातही ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचं भारतीय दूतावासानं सांगितलं आहे. भविष्यातील आव्हानं योग्यरित्या पेलता येण्यासाठी पोलिसिंग अधिक आधुनिक आणि तंत्रज्ञानस्नेही बनवावं लागेल असं प्रतिपादन राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी केलं. नागपुरात 29 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान आयोजित आलेल्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीटचा समारोपीय सोहळा सध्या संपन्न होत असून उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. यामध्ये सर्वसाधारण विजेतेपद तेलंगणाच्या चमूला मिळाल्यानं त्यांनी या चमूचं विशेष अभिनंदन केलं. तत्पूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी संचलनाचं निरीक्षण केलं. यावेळी नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या बहिष्कृत भारत वृत्तपत्राच्या जन्मशताब्दीनिमित्त सक्करदरा इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी प्राध्यापक राम घोडेस्वार यांनी बहिष्कृत भारत ही केवळ पत्रिका नसून सामाजिक चळवळ असल्याचं सांगत समतेच्या विचारांची जपणूक करण्याचं आवाहन केलं. 3 एप्रिल 1927 रोजी सुरू झालेल्या या पत्राच्या वारशाला पुढे नेणं ही काळाची गरज असल्याचं मान्यवरांनी यावेळी नमूद केलं. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील नागरिकांनी सहभाग घेत समतेसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना राज्यासह देशभरातून अभिवादन केलं जात आहे. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं. शिवछत्रपतींनी स्वराज्य संकल्पनेला मूर्त रूप देऊन लोकाभिमुख सुशासनाचा आदर्श निर्माण केला असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. विधानभवनातल्या शिवरायांच्या पुतळ्याला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. शिवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही त्यांना अभिवादन केलं. शिवाजी महाराजांनी धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी लोकांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली असं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. वर्धा इथल्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनीही शिवाजी महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. गुड फ्रायडे निमित्त आज येशू ख्रिस्ताचं स्मरण केलं जात आहे. देशभरातल्या चर्चेसमध्ये प्रार्थना केली जात असून मोठ्या संख्येनं भाविक एकत्र जमले आहेत. गुड फ्रायडेच्या निमित्तानं प्रेम करुणा आणि क्षमाशीलता या येशू ख्रिस्ताच्या संदेशाचं स्मरण सर्वजण करत असल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन म्हणाले. ख्रिस्ताचं जीवन आणि शिकवण प्रत्येकाला नम्रता निस्वार्थीपणा आणि नीतीच्या मार्गावर चालायला प्रेरित करतं असं ते म्हणाले. गुड फ्रायडेचा दिवस येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचं स्मरण करणारा दिवस असून या निमित्तानं सर्वांमध्ये करुणा आणि क्षमाशीलता हे गुण वाढीस लागोत अशी प्रार्थना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2017 बॅचच्या वसुमना पंत यांनी आज चंद्रपूर जिल्हाधिकारी पदाची सूत्रं स्वीकारली. यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. नंदुरबार इथं उपविभागीय दंडाधिकारी आणि आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू करत आदिवासी सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय काम केलं आहे. वाशिम जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ग्रामीण विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी त्यांनी केली. याशिवाय फलोत्पादन आणि वनामतीच्या संचालक तसंच नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या सीईओ पदाचा अनुभवही त्यांना आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय युवा महोत्सव 2026 उत्कृष्ट कामगिरी करत ललित कला प्रकारात उपविजेता चषक पटकावला. चेन्नई इथल्या सत्यभामा विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था इथं झालेल्या स्पर्धेत विविध प्रकारात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं. या यशाबद्दल कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हमीदरानं हरभरा खरेदीसाठी नोंदणी करण्याची मुदत 31 मार्च रोजी संपुष्टात आली असून नोंदणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. बाजारात नवीन हरभऱ्याला कमी भाव मिळत असल्यानं प्रति क्विंटल 5,875 रुपये हमीदरानुसार सरकारी केंद्रांवर हरभरा विकण्याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परंतु सरकारी केंद्रांवर हमीभावानं हरभरा खरेदीसाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. नोंदणीसाठी शासनाकडून देण्यात आलेली मुदत 31 मार्च रोजी संपली असून अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडील हरभरा विकणं बाकी असल्याच्या परिस्थितीत हमीदरांना हरभरा खरेदीसाठी नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे. भंडारा जिल्ह्यातल्या साकोली तालुक्यातल्या उमरझरी इथं नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 55 वर्षीय महिलेचा आज नागपूर इथं उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या पंधरवड्यातच नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील लाखनी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बांपेवाडा उमरझरी आणि आमगाव बुजरुक अशा लागोपाठ 3 ठिकाणी तिघांवर या नरभक्षक वाघानं जीवघेणे हल्ले केले आहेत. या हल्ल्यात बांपेवाडा इथल्या वसंत मेश्राम या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्याशी होणार आहे. चेन्नईमधल्या चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. येत्या काही तासात विदर्भातील नागपूर यवतमाळ अमरावती अकोला आणि वाशिम जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलक्या पर्जन्यवृष्टीची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान आज विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. उद्या देखील वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात येलो अलर्ट कायम राहणार आहे. विदर्भात आज वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक कमाल तापमान 39.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अवकाळी पावसाशी संबंधित नियमांनुसार सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. नागपुरात आयोजित 68व्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मिटच्या समारोपीय सोहळ्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची उपस्थिती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना राज्यासह देशभरातून अभिवादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.